सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभा म्हणजे केंद्र सरकारसाठी आणि राज्य सरकारसाठी ज्या इलेक्शन एकत्र करता येतील असं पहिल्यांदाच इलेक्शन कमिशनने लॉ मिनिस्ट्रीला कळवलंय. हे म्हणजे बरेच दिवस बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की एकाच वेळी सगळ्या इलेक्शन करत जा, सहा महिन्याच्या आसपास जर त्या इलेक्शन असतील किंवा वर्षभराच्या तर त्या वेगवेगळ्या घेऊ नका, एकाच वेळी करा. म्हणजे टोलबूथ नाही, म्हणजे डोक्यात टोलबूथच, एवढं मी प्रवास 2 दिवस केलाय म्हणून. इलेक्शनच्या व्होटिंग बूथवर गेल्यानंतर एकाच वेळी 2 बटणं आपल्याला दाबता येतील, एक म्हणजे तुमच्या खासदारासाठी आणि एक तुमच्या आमदारासाठी. त्यामुळे पैसे वाचतील, खर्च सगळा कमी होईल असं एकंदरीत म्हणणं आहे. तर इलेक्शन कमिशन म्हणते की हो, असं होऊ शकतं, असं करता येईल. पण यात मला धोका असा वाटतोय की एकाच वेळी जर दोन्ही इलेक्शन असल्या तर त्यावेळी त्या पर्टिक्युलर वेळी जर काही कोणाची लाट असेल किंवा हवा असेल किंवा फार बाकीचा विचार केलेला नसेल, एका मूडमध्ये आपण व्होटर्स मतदाता जर असलो तर त्याच मूडमध्ये सगळं व्होटिंग होईल, विच आय एम नॉट शुअर इज अ व्हेरी गुड थिंग, आहे की नाही. असो, हा विषय आपण चर्चेला घेऊया, आता लगेच नको, पण जस्ट ते मी वाचलं म्हणून म्हटलं की तुमच्याशी बोलावं की असं होऊ शकेल कदाचित. आय एम शुअर इट विल सेव्ह अ लॉट ऑफ मनी, पण पैसा काही सगळंच नाही आहे ना. आपल्याला लोकशाहीमध्ये हे फार महत्वाचं आहे जास्त की आपण नीट तटस्थपणे विचार करतोय का, करू शकतोय का सध्या जो मूड आहे त्याला बळी पडतोय की काय की काय. कमी आपण जस्ट बीट सुपर हिट गाणं. आय लव्ह दिस वन. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो.